आपकी स्कूल की यादें मैंने आपके नाम कर दी है, सोचो कि कौन सी वो आपकी स्कूल की टूर थी जो आपको अभी तक याद है, क्या हुआ था उस टूर में।
Red FM, MH935,
या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला द्यायचंच आहे, पण आपले एक सर जे आज त्यांच्या मुलांना घेऊन इकडे आले होते ना, प्रत्येक वेळी ते त्यांना घेऊन बाहेर जातात, त्यामागचा त्यांचा उद्देश काय त्यांनी सांगितलंय खूप छान आहे। जसं तुम्ही या स्टुडंटला इकडे टूर म्हणून घेऊन आलात, स्टुडिओ बघायला घेऊन आलात, तसं तुमच्या शाळेतली एखादी लक्षात राहिलेली कुठली ट्रिप आहे किंवा काय त्यावेळेचं विशेष होतं ते सांगा ना आम्हाला सगळ्यांना।
तेव्हाच्या सर खूप साऱ्या आठवणी आहेत, पण आतासारखं तेव्हा सुंदर असं शहरीकरण नव्हतं, त्यावेळेस आम्ही डोंगरामध्ये शेतामध्ये आमच्या पिकनिक जायच्या, पण कधीतरी जायच्या वर्षातनं एखाद दोन वेळेस, अगदी बिगर खर्चे खेळ असायचे, विटीदांडू असेल किंवा गोट्या असतील, ह्या खेळामध्ये आम्ही दिवसभर रममाण व्हायचो। पण त्या खेळातनं जे काही विकास व्हायचा ना माणसाचा, तो खूप वेगळा होता। आज अभ्यासाच्या नावाखाली जे काही मुलांना आज दडपण दिलं जातं किंवा मुलांपेक्षा पालकांवरच अभ्यासात जास्त ओझ आहे असं मला हल्ली वाटायला लागलं, कारण मुलांचं एक स्वतंत्र लाईफ असतं, त्यांचे एक स्वतंत्र विचार करण्याची एक शैली असते, हे पालकवर्ग विसरून गेला आहे। म्हणून त्याच अनुषंगानं आम्ही शाळा ओपनिंग केली आहे मागच्या वर्षी, संस्कृती ग्लोबल स्कूल, त्याच्या माध्यमातून मुलं खेळले पाहिजे, बागडले पाहिजे, खूप ठिकाणी फिरले पाहिजे, कारण 83% ज्ञान हे माणसाला डोळ्याने मिळत असतं, म्हणून व्हिज्युअलायझेशन हे खूप महत्त्वाचे जीवनामध्ये। आज आम्ही या स्टुडिओमध्ये आलो, हा स्टुडिओ बघितला, इतक्या दिवस गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही फक्त ऐकत होतो, आज ह्या मला आरजे केवळ ऐकण्यासाठी नाही, ते आमच्या घरातले कुटुंबीय आम्हाला वाटत आहे, त्यामुळे आज इतका आनंद मला होत आहे।
वा वा वा, सरांशी बोलल्यानंतर छान वाटलं आणि त्यांना आम्हाला भेटून छान वाटलं, याचा जास्त आनंद आहे। पण अशी कुठली टूर आहे ज्यांनी तुम्हाला खूप जास्त आनंद दिला, काय लक्षात राहिलं त्या टूरमधलं सांगा, पटकन कॉल करा 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।